आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 20 नोव्हेंबर 2022. विषय आत्मा आणि शरीर. सोनेरी मजकूर. स्तोत्र संहिता. परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो. ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात, तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही. उत्तरदायी वाचन. स्तोत्र संहिता. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याची गरज आहे ते मला नेहमी मिळत राहील. तो मला हिरव्या कुरणात झोपू देतो. तो मला संथ पाण्याजवळ नेतो. तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला चांगुलपणाच्या मार्गाने नेतो. मी जरी थडग्यासारख्या भयान अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही का? कारण परमेश्वरा, तू माझ्या बरोबर आहेस. तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात. परमेश्वरा, तू माझे ताट माझ्या शत्रूसमोर तयार केलेस. तू माझ्या डोक्यावर तेल घातलेस. माझा प्याला आता भरून वाहू लागला आहे. माझ्या उरलेल्या आयुष्यात चांगुलपणा आणि दया सदैव माझ्या बरोबर असतील आणि मी परमेश्वराच्या मंदिरात अनंत काळापर्यंत बसेन. धडा उपदेश बायबल पासून. स्तोत्र संहिता. मी वर डोंगरांकडे बघतो, पण माझी मदत खरोखर कुठून येणार आहे? माझी मदत परमेश्वराकडून, स्वर्ग व पृथ्वी यांच्या निर्मात्याकडून येणार आहे. देव तुला खाली पडू देणार नाही. तुझा पाठीराखा झोपी जाणार नाही. इस्रायलचा पाठीराखा झोपाळू होत नाही. देव कधीही झोपत नाही. परमेश्वर तुझा पाठीराखा आहे. तो त्याच्या महान शक्तीने तुझे रक्षण करतो. खपोच होणार नाही आणि रात्री चंद्र तुला इजा करणार नाही. परमेश्वर तुझे प्रत्येक संकटापासून रक्षण करील. परमेश्वर तुझ्या आत्म्याचे रक्षण करील. परमेश्वरा तुला जाण्यात येण्यात मदत करील. परमेश्वर तुला आता मदत करील आणि सदैव मदत करत राहील. मत्तय. येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला. येशूने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. येशूने लोकांचे सर्व रोग व दुखणी बरी केली. मग गालील व दकापलीस, यरुशलेम व यहुदिया येथून व यार्देनेच्या पलीकडून आलेल्या लोकांचे मोठे समुदाय त्याच्या मागे चालले. मत्तय. येशूने तेथे पुष्कळ लोक पाहिले, म्हणून येशू डोंगरावर गेला आणि खाली बसला. मग त्याचे शिष्य त्याच्या जवळ आले आणि त्याने त्यांना शिकविण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, मत्तय, काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी किंवा काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा अधिक महत्वाचा आहे आणि शरीर वस्त्रापेक्षा अधिक महत्वाचे आहे. आकाशातील पाखरांकडे पहा, ती पेरित नाहीत वा कापणी करीत नाहीत किंवा गोदामात साठवूनही ठेवित नाहीत, तरी तुमचा स्वर्गातील पिता त्यांना खावयास देतो आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक मौल्यवान आहात. हे तुम्हाला माहीत आहे. आणि चिंता करून आपले आयुष्य थोडे देखील वाढवणे कोणाला शक्य आहे का? आणि तुम्ही वस्त्राविषयी का काळजी करता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात. ती कष्ट करीत नाहीत आणि ती कातीतही नाहीत. तरी मी तुम्हाला सांगतो की शलमोन राजा देखील त्याच्या भर ऐश्वर्याच्या काळात यांतील एखाद्या प्रमाणेही सगू शकला नव्हता. तर अहो अल्पविश्वासी लोकांनो, आज आहे तर उद्या भट्टीत पडते. अशा रानफुलांना जर देव असा पोशाख घालतो तर त्याही पेक्षा विशेष असा पोशाख तुम्हाला घालणार नाही काय? चिंता करू नका आणि असे म्हणू नका की आम्ही काय खावे किंवा आम्ही काय प्यावे किंवा आम्ही काय पांघरावे. सर्व लोक ज्यांना देव माहित नाही ते सुद्धा या गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतात. काळजी करू नका, कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हाला या गोष्टींची गरज आहे हे माहित आहे. तर पहिल्यांदा तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळविण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हाला मिळतील. बंधूंनो, आम्ही तुम्हाला आग्रह करतो की कोणीही वाईटाची फेड वाईटाने करू नये म्हणून लक्षात ठेवा, परंतु नेहमी एकमेकांचे आणि सर्व लोकांचे चांगले करण्याचा प्रयत्न करा. सर्वदा आनंद करा, नेहमी प्रार्थना करीत राहा, प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना, आत्म्याला विजविण्याचा प्रयत्न करू नका, संदेष्टांच्या संदेशाचा उपहास करू नका, पण हे देवाकडून आले आहेत याची परीक्षा करून खात्री करून घेण्याची सवय करा. जे चांगले ते धरून ठेवा, दुष्टाईच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. देव स्वतः जो शांतीचा उगम आहे तो तुम्हाला त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित करू आणि तुमचे सर्व मनुष्यान म्हणजे तुमचा आत्मा जीव आणि शरीर प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी पूर्णपणे निर्दोष राखू. राजे. दावीद राजाचा मरणकाळ जवळ येऊन ठेपला होता तेव्हा त्याने शलमोनाला जवळ बोलवून सांगितले, आता मी जाणार, मरण सगळ्यांनाच अटळ आहे, तूही आता चांगला खंबीर जबाबदार पुरुष झाला आहेस. आता परमेश्वर देवाच्या सर्व आज्ञांचे काळजीपूर्वक पालन कर. मोशेच्या नियमशास्त्रात लिहिलेल्या परमेश्वराच्या सर्व आज्ञा नियम व निर्णय काटेकोरपणे पाळ. त्यामुळे तू जिथे जाशील तिथे व जे कार्य हातात घेशील त्यात यशस्वी होशील. तू परमेश्वराचे म्हणणे ऐकल्याने तो ही मला दिलेली वचने पाळील. परमेश्वराने मला सांगितले आहे, जर मी सांगितलेल्या मार्गाने मनपासून आणि प्रामाणिकपणाने तुझी मुले चालली तर इस्रायलचा राजा हा नेहमी तुझ्याच वंशातला असेल. विलापगीत. परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही, परमेश्वराची करुणा चिरंतन आहे, ती प्रत्येक दिवशी नवीन ताजी असते. परमेश्वरा, तुझी विश्वासार्हता महान आहे. मी मनाशी म्हणतो, परमेश्वर माझा देव आहे, म्हणूनच मला आशा वाटेल. परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांवर व त्याला शोधणाऱ्यांवर तो कृपा करतो. परमेश्वराने आपले रक्षण करावे म्हणून मुकाट्याने वाट पाहणे केव्हाही चांगले. गिरमया. राष्ट्रांनो, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐका. समुद्राकडील दूरच्या देशांत हा संदेश पोहोचवा. देवाने इस्रायलच्या लोकांना पांगविले, पण देव त्यांना पुन्हा गोळा करील आणि तो आपल्या कळपावर मेंढपाळाप्रमाणे लक्ष ठेवी. परमेश्वर याकोबला परत आणी. परमेश्वराच्या लोकांपेक्षा बलवान असलेल्या लोकांपासून परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करी. इस्रायलचे लोक सियोनच्या शिखरावर येतील आणि आनंदाने आरोळ्या ठोकतील. परमेश्वराने दिलेल्या चांगल्या गोष्टींमुळे त्यांचे चेहरे आनंदाने उजळतील. परमेश्वर त्यांना धान्य, ताज्या द्राक्षरस, ताजे तेल, कोकरे आणि गाई देईल. भरपूर पाणी मिळालेल्या बागेप्रमाणे त्यांची स्थिती होईल. इस्रायलच्या लोकांना पुन्हा कधीही त्रास होणार नाही. मग इस्रायलमधील तरुणी आनंदित होऊन नाचतील आणि तरुण व वृद्ध त्यांच्या नाचात सामील होतील. मी त्यांचे दुःखाचे सुखात रूपांतर करीन. मी इस्रायलच्या लोकांना समाधानात ठेवीन. मी त्यांच्या दुःखाचे सुखात रूपांतर करीन. मी याजकांना भरपूर अन्न देईन. मी दिलेल्या चांगल्या चुंगल्या गोष्टींमुळे माझ्या लोकांचे समाधान होईल. हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचनेकडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. आत्मा आणि त्याचे गुणधर्म मनुष्याद्वारे कायमस्वरूपी प्रकट होतात हे जाणून गुरुने आजारी लोकांना बरे केले, अंधांना दृष्टी दिली, बहिऱ्यांना ऐकले, लंगड्यांना पाय दिले. अशा प्रकारे मानवी मन आणि शरीरावर दैवी मनाची वैज्ञानिक क्रिया प्रकाशात आणली आणि आत्मा आणि मोक्षाची अधिक चांगली समज देणे. ख्रिश्चन विज्ञान सर्व कारण आणि परिणाम मानसिक म्हणून स्पष्ट करते, शारीरिक नाही. ते आत्मा आणि शरीरातून गुणतेचा पडदा उठवते. ते देवाशी माणसाचे वैज्ञानिक नाते दर्शवते. अस्तित्वाच्या अंतर्निहित संदिग्धता दूर करते आणि कैद केलेले विचार मुक्त करते. दैवी विज्ञानामध्ये मनुष्यासह विश्व हे आध्यात्मिक, सुसंवादी आणि शाश्वत आहे. प्रश्न: शरीर आणि आत्मा म्हणजे काय? उत्तर द्या: ओळख हे आत्म्याचे प्रतिबिंब आहे, जीवनाच्या तत्वाच्या विविध स्वरूपातील प्रतिबिंब प्रेम. आत्मा हा मनुष्याचा पदार्थ, जीवन आणि बुद्धिमत्ता आहे, जो वैयक्तिक आहे परंतु पदार्थात नाही. आत्मा कधीही आत्म्यापेक्षा कनिष्ठ काहीही प्रतिबिंबित करू शकत नाही. ख्रिश्चन विज्ञान योग्यरित्या समजले शाश्वत सुसंवाद ठरतो. तो एकमात्र जिवंत आणि खरा देव आणि त्याच्या प्रतिरूपात बनवलेल्या मनुष्याला प्रकाशात आणतो. उलट विश्वास की मनुष्याची उत्पत्ती पदार्थात होते आणि त्याचा आरंभ आणि अंत आहे, की तो आत्मा आणि शरीर दोन्ही चांगले आणि वाईट, आध्यात्मिक आणि भौतिक दोन्हीही आहे, विवाद आणि मृत्यूमध्ये समाप्त होतो. सत्याने नष्ट करणे आवश्यक असलेल्या त्रुटीमध्ये. सूर्योदय पाहताना असे आढळून येते की पृथ्वी गतिमान आहे आणि सूर्य विश्रांतीवर आहे असे मानण्याच्या इंद्रियांसमोरील पुराव्याचा विरुद्ध आहे. जसं खगोलशास्त्र सूर्यमालेच्या हालचालींबद्दलची मानवी धारणा उलट करते, त्याच्याप्रमाणे ख्रिश्चन विज्ञान आत्मा आणि शरीराचा दिसणारा संबंध उलटवून शरीराला मनाची उपनदी बनवते. अशा प्रकारे ते मनुष्याबरोबर आहे. जो शांत मनाचा नम्र सेवक आहे, जरी तो मर्यादित अर्थाने दिसत नाही, परंतु आपण हे कबूल करतो की आत्मा शरीरात आहे किंवा पदार्थात मन आहे आणि मनुष्य बुद्धिमत्तेत सामील आहे हे आपण कबूल करू शकत नाही. आत्मा किंवा आत्मा देव आहे, अपरिवर्तनीय आणि शाश्वत, आणि माणूस सह अस्तित्वात राहतो आणि आत्मा देव प्रतिबिंबित करतो, कारण मनुष्य देवाची प्रतिमा आहे. पॉल म्हणाला, आत्म्याने चाला आणि तुम्ही देहाची वासना पूर्ण करणार नाही. लवकरच किंवा नंतर आपण हे शिकू शकतो की मनुष्याच्या मर्यादित क्षमतेचे बेड्या या भ्रमाने बनवले जातात की तो आत्म्याऐवजी शरीरात राहतो, आत्म्याऐवजी पदार्थात राहतो. टॉलेमीने सौरमालेबाबत जी चूक केली ती चूक आत्मा आणि शरीराबाबत आमचे सिद्धांत करतात. आत्मा शरीरात आणि मनात आहे म्हणून ते पदार्थाची उपनदी आहे असा त्यांचा आग्रह आहे. खगोलशास्त्रीय विज्ञानाने खगोलीय पिंडांच्या संबंधांबद्दलच्या खोट्या सिद्धांताचा नाश केला आहे आणि ख्रिश्चन विज्ञान आपल्या पार्थिव शरीरांबद्दलची मोठी चूक नक्कीच नष्ट करेल. माणसाची खरी कल्पना आणि तत्व तेव्हा प्रकट होईल. टॉलेमिक चूक आत्मा आणि शरीराशी संबंधित त्रुटींप्रमाणे अस्तित्वाच्या सुसंवादावर परिणाम करू शकली नाही. जी विज्ञानाच्या क्रमाला उलट करते आणि आत्म्याच्या सामर्थ्याला आणि विशेषाधिकाराला महत्व देते, ज्यामुळे माणूस सर्वात कमकुवत आणि विसंगत प्राणी बनतो. आत्मा शरीरात आहे या सुशिक्षित विश्वासामुळे नश्वरांना मृत्यू हा मित्र मानतो, नश्वरतेतून अमृत्व आणि आनंदाकडे जाणारा एक पाऊल मानतो. बायबल मृत्यूला शत्रू म्हणते आणि येशूने मृत्यू आणि थडग्यावर मात करण्याऐवजी त्यांच्या पुढे मात केली. तो मार्ग होता, म्हणून त्याच्यासाठी मृत्यू हा उंबरठा नव्हता ज्यावर त्याने जिवंत वैभवात जावे. आत्म्याचे वास्तव्य अर्थाने आणि मन हे पदार्थात वसलेले आहे असे खोटे अनुमान केल्याने विश्वास तात्पुरता तोटा किंवा आत्म्याचा अभाव आध्यात्मिक सत्य या भावनेत भरकटतो. त्रुटीची ही अवस्था म्हणजे जीवनाचे आणि पदार्थाचे अस्तित्वात असलेले नश्वर स्वप्न आहे आणि ते अस्तित्वाच्या अमर वास्तवाच्या अगदी विरुद्ध आहे. जोपर्यंत आपण विश्वास ठेवतो की आत्मा पाप करू शकतो किंवा अमर आत्मा नश्वर शरीरात आहे तोपर्यंत आपण अस्तित्वाचे विज्ञान कधीही समजू शकत नाही. जेव्हा मानवतेला हे विज्ञान समजेल तेव्हा तो मनुष्यासाठी जीवनाचा नियम बनेल, अगदी आत्म्याचा उच्च नियम जो सामंजस्य आणि अमरत्वाद्वारे भौतिक अर्थांवर प्रचलित आहे. योग्यरित्या समजले की संवेदनशील भौतिक स्वरूप धारण करण्याऐवजी मनुष्याला संवेदनाहीन शरीर आहे आणि देव मनुष्याचा आणि सर्व अस्तित्वाचा आत्मा त्याच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात सुसंवादात आणि अमरत्वात शाश्वत असल्याने मनुष्यामध्ये हे गुण प्रदान करतो आणि कायम ठेवतो. मनाद्वारे काही फरक पडत नाही. मानवी मतांचे मनोरंजन करण्यासाठी आणि अस्तित्वाचे विज्ञान नाकारण्याचे एकमेव निमित्त म्हणजे आत्म्याबद्दलचे आपले नश्वर अज्ञान, अज्ञान जे केवळ दैवी विज्ञानाच्या समजुतीला प्राप्त होते, ज्याद्वारे आपण पृथ्वीवरील सत्याच्या राज्यात प्रवेश करतो आणि आत्मा आहे हे शिकतो. अनंत आणि सर्वोच्च प्रकाश आणि अंधारापेक्षा आत्मा आणि पदार्थ एकत्र येत नाही. जेव्हा एक दिसतो तेव्हा दुसरा दृश्य होतो. विज्ञान आत्मा, आत्मा शरीरात नसल्याप्रमाणे आणि देव माणसामध्ये नसून मनुष्याद्वारे प्रतिबिंबित करतो. मोठे हे कमीत असू शकत नाही, कमीत मोठे असू शकते हा विश्वास ही एक चूक आहे जी आजारी पडते. आत्म्याच्या विज्ञानातील हा एक अग्रगण्य मुद्दा आहे की तत्व त्याच्या कल्पनेत नाही. आत्मा, आत्मा मनुष्यामध्ये मर्यादित नाही आणि कधीही पदार्थात नाही. आत्मा आणि आत्मा एक असल्याने देव आणि आत्मा एक आहेत आणि हे कधीही मर्यादित मन किंवा मर्यादित शरीरात समाविष्ट नाही. आत्मा शाश्वत दिव्य आहे. केवळ आत्म्याचे खोटे भान गमावून आपण अमृत्व प्रकाशात आणलेल्या जीवनाचे शाश्वत उलगडणे प्राप्त करू शकतो. मनुष्य ही आत्म्याची अभिव्यक्ती आहे. मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गुण सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेली भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजाती बद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.